चीनी मंडी .com पॉडकास्ट।
पूर्ण FRP दिल्यास अनुदान कारखान्याला मिळेल, केंद्राचं स्पष्टीकरण। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP रक्कम नियमानुसार व्याजासह द्या अशी सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सर्व साखर कारखान्यांना दिली आहे। याबाबतचं लेखी पत्र कारखाना व्यवस्थापनाला पाठवण्यात आलं आहे। तसंच FRP ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणारी अनुदानाची रक्कम कारखान्याला दिली जाईल असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। केंद्र सरकारकडून साखर कारखान्यांना निर्यात अनुदान, वाहतूक अनुदान आणि बफर स्टॉक अनुदान देण्यात येत आहे। हे अनुदान मिळणार म्हणून साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी आणखी थकवली आहेत। त्यामुळे या अनुदानाची वाट पाहत न बसता शेतकऱ्यांची देणी भागवा अशी सूचनाही साखर आयुक्त गायकवाड यांनी केली आहे। विशेष म्हणजे केंद्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचे सहसचिव सुरेश वशिष्ठ यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना पत्राद्वारे काही सूचना केल्या आहेत। त्यानुसार साखर आयुक्तांनी पुढे कारखान्यांना पत्र पाठवली आहेत। केंद्राकडील अनुदानाची रक्कम ऊस पुरवठादारांच्या खात्यात थेट जमा होणार आहे, पण साखर कारखान्यांनी संबंधित ऊस पुरवठादारांना FRP ची रक्कम अदा केल्यास असं अनुदान केंद्र शासनाकडून मिळणार नाही असा परस्पर खुलासा साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांपुढं केला आहे। त्यावर केंद्र शासनानं साखर आयुक्तांना लेखी पत्राद्वारेच माहिती दिल्यानं याबाबत अधिक स्पष्टता आली आहे। संबंधित कारखान्यांनी त्यांच्या ऊस पुरवठादारांना चालू आणि गेल्या हंगामातील थकीत बिलं दिली तर ऊस उत्पादकांना देण्यात येणारी रक्कम कारखान्याला दिली जाईल असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। त्यामुळं अनुदान मिळण्याआधी FRP अदा केल्यास अनुदान मिळणार नसल्याचा खोटा प्रचार करू नये असंही गायकवाड यांनी कारखान्यांना दिलेल्या पत्रात नमूद केलं आहे। FRP ची संपूर्ण रक्कम दिल्यास कारखान्यांना अनुदान मिळणार नसल्याच्या चुकीच्या प्रचाराबाबत केंद्रीय अन्न सचिवांना भेटून लक्ष वेधलं होतं अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली। FRP ची रक्कम देणं कारखान्यांना बंधनकारक आहे। अर्धवट रक्कम देऊ नये यासाठी केंद्रानं कारखान्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी साखर आयुक्तांकडे केल्याचंही खासदार शेट्टी यांनी सांगितलं।